93.5 Red FM वर 7 वाजून 18 मिनिट मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र तुमच्या सोबत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये थॉट ऑफ द डे ची वेळ झालेली आहे. थॉट ऑफ द डे मध्ये एक फार छान गोष्ट कालच्याला वाचायला मिळाली. एका फार थोर माणसाचा विचार, जर माणसाला आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर काही गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. त्या गोष्टींमध्ये कायम चेहऱ्यावरती हसू असणं गरजेचं आहे, संकटांना तोंड देत असताना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिम्मत न हारो. जोपर्यंत माणूस इतरांकडून हरतो आहे ठीक आहे, स्वतःकडूनही आपण जर हरलो त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने हरतो. सो खुद से ना हारो, जिंदगी सवर जाएगी. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर बाकी बातें पीने बाद. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम.